ब्लिस्टरिन डिसीज या एका गंभीर त्वचारोगाबद्दल बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत जागतिक दर्जाचे ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शरद मुतालिक. डॉक्टर, मला सांगा, ब्लिस्टरिन डिसीज हा जो आहे ज्याबद्दल आपण आज चर्चा करतोय, तर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो का?
हे बघा, आपलं शरीर म्हणजे काय मशीन नाही, त्यामुळे वैद्यकीय शास्त्रात कुठलाही आजार पुन्हा उद्भवू शकणार नाही याची पूर्णपणे खात्री देता येत नाही. पण नवीन उपचार पद्धतींमुळे ब्लिस्टरिंग डिसीज जरी परत उद्भवला तरी त्याची तीव्रता अतिशय कमी असते आणि तो लवकर किंवा जलद नियंत्रणात आणता येतो. आपण बघतो की ब्लड प्रेशर, डायबिटीस, अस्थमा यासाठी लोक आयुष्यभर औषध घेतात, तशी तर वेळ ह्याच्यात येत नाही, कारण डिसीज फ्री इंटरवल किंवा रोग नसलेला कालावधी कित्येक वर्षांपर्यंत असू शकतो.
कुठल्याही प्रकारच्या ब्लिस्टरिन डिसीज बद्दल अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 9341800200 या नंबरवर.